श्री काल भैरव वरद स्तोत्र। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भव भय हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्म कुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर ऋषि मुनि संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभली पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषि भेटले कार्तिकेय स्वामींसी नमस्कार करुणी तयासी प्रश्न विचारू लागले 33 कोटी देव असती प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती सामान्य माणसाची मती गुंग होवुनी जातसे गाणपत्य म्हणती गणपती शाक्त म्हणती महाशक्ती स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू नाना देवता प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता आपापल्या परीने भक्ता आकर्षुनी घेतसे हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहुनी कनिष्ठ हे न कळल्याने स्पष्ट मन संभ्रमी पडतसे कोणी म्हणती कालभैरव हाच खरा महादेव तयाचे कृपेने सदैव सकल कल्याण होतसे कालभैरव हा देव कुठला कसा त्याचा उद्भव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली तरी आता कृपा करुनी कोणता देव श्रेष्ठ सर्वाहुनी ते मज सांगावे समजावुनी उपकार मोठे होतील तेव्हा स्कंदानी अगस्तीसी जी कथा सांगितली अपूर्वसी ती सांगतो सर्वासी म्हणे मिलिंद माधव सुमेरू पर्वतावरी एके काळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बसली तेव्हा काय जाहले ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमेरूवरी केले आगमन घेतले दर्शन देवांचे ब्रह्मदेवासी हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न देवा माझी सर्वश्रेष्ठ कोण प्रभो आम्हा सांगावे तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या अहंकाराने आणिक अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंभू अनादि ब्रह्म असता माझी असामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच आहे की ब्रह्मदेवाची गर्वोक्ती ऐकून क्रोधायमान झाले ऋतुनारायण म्हणाले हे आहे तुझे अज्ञान सत्य तू न जाणसी मी विश्वाचा पालन करता मीच सृष्टीचा नियंता मीच गतीशक्तीचा करता प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी आहे परमज्योती मीच आहे परागती केलीस सृष्टीची उत्पत्ती माझ्याच प्रेरणेने तू अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाण स्वतःकडे घेसी मोठेपण काय तुला म्हणावे झाले ऐसे झुंपले भांडण मीच श्रेष्ठे म्हणती दोघे जण शेवटी वेदासी विचारू आपण असे त्यांनी ठरविले ऋग्वेद आणि यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांच्याशी केला वादविवाद श्रेष्ठ देव कोण असे ऋग्वेद म्हणे जाचे पासून सर्वांचे होते प्रवर्तन जात भूतमात्रांचा विलय जाण तोच रुद्र श्रेष्ठ असे यजुर्वेद म्हणे विचार करून योगद्वारे होते जाचे अर्चन यज्ञयागांचा स्वामी स्वयं प्रमाण शिव तो श्रेष्ठ जाणावा साम म्हणे ज्यामध्ये विश्वाचे भ्रमण योगी जन करती जयाचे ध्यान ज्याच्या तेजे ब्रह्मांड उजळे पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो अथर्व देई तसेच उत्तर म्हणे जो भक्तांचे दुःख करी दूर तोच कैवल्य रूप श्री शंकर श्रेष्ठ असे सर्वाहुनी वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची। तोच अमूर्त प्रणव सनातन मूर्त स्वरूप करुणी धारण, म्हणे स्वयं ज्योती शंकर भगवान सर्व देवात श्रेष्ठ असे। तरीही दोघांचे भांडण संपले नाही मुळीच जाण, दूर होईना त्यांचे अज्ञान तेव्हा चमत्कार जाहला। दोघांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत झाली प्रगट, त्या ज्योतीचा लखलखाट विश्वव्यापी भासला। हा हा म्हणता ज्योतिर्मंडली एक बालकाकृती दिसू लागली, दिव्य तेज प्रभा आगळी मुखावरी विलसतसे। वर्णशुद्ध नीलांजना समान त्रिनेत्र विचित्र नागभूषण, त्रिशूळ वाजवी खणखण शिवाचा अंशावतार तो। जाला बघुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ, कालभैरव नावे सकळ संबोधती तयाला। दुष्टांचे करी तो दमन यास्तव आमर्दक नामाभिधान, भक्तांचे पाप करी भक्षण म्हणूनी पाप भक्षक तो। कालराज हेही नाव त्याचे रक्षण करी तो काशी क्षेत्राचे, पारिपत्य करुनी पाप्यांचे शासन घोर करीतसे। अंगी विश्वोद्धारक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती, ऐसी पाहुनी बालमूर्ती ब्रह्मदेव त्यासी बोलला। माझ्या पाचव्या मुखापासुनी जन्म तुझा झाला म्हणोनी, मला आता शरण येऊनी शुभाशीर्वाद घेई तू। भणाणले ब्रह्मदेवाचे मस्तक शिवनिंदा करी पाचवे मुख, ऐकुनी त्याची बकबक काळभैरव क्रुद्ध जाहला। भव्य रूप प्रकट केले अक्राळ विक्राळ आगळे, डोळे लाले लाल झाले जळत्या निखाऱ्या सारखे। मग त्या काळभैरवाने दाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने, अपराध केला म्हणोनी। तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले, आणि त्यांनी हात जोडिले चुकलो चुकलो म्हणोनी। नारायणे ही तेच केले भैरव स्तुती स्तोत्र गाईले, दोघांनाही सत्य ज्ञान झाले प्रत्यक्ष शिव प्रगटले। देवांनी केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्वसृष्टी, श्री शंकराची दयादृष्टी अभय देई दोघांना। शिव म्हणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञस्वरूपी नारायणाला, मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर करायासी। अष्टभैरव माझे अंशावतार काळभैरव हा सर्वाहुनी थोर, त्याची तीन स्वरूपे अगोचर जाणते तेच जाणती। महाकाळ बटुक भैरव तिसरा स्वर्णाकर्षण भैरव, तयावरी ठेविती भक्तिभाव त्यांचे कल्याण होतसे। क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजुघोष अर्धनारीश्वर, नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्तिवीर अवतार माझेच असती ते। काळभैरवाची करतील भक्ती त्यांची होईल कामना पूर्ती, विघ्ने दुःखे दूर होती सत्य सत्य वाचाही। मग म्हणे काळभैरवासी तू जरी माझा अवतार असी, तरीही स्पष्ट सांगतो तुझसी सत्य ते सत्य मानावे। ब्रह्मदेवाचे पाचवे मुख माझी निंदा करी नाहक, म्हणूनी फक्त तेच मस्तक कापिलेस तू कोपाने। क्रोधाग्नी पेटतामनी विवेक बुद्धी भस्म होवुनी, घडती पापे हातुनी अविचारी अनर्थ होतसे। तू वागलास अविचाराने तुझ्या त्या दुष्कृत्याने, ब्रह्महत्येच्या महापातकाने ग्रासिले असे तुझ लागी। ब्रह्महत्येचे पाप अघोर दुष्परिणाम त्याचे थोर, कोणी कितीही असो बलवत्तर पापमुक्त न होई। जो कोणी महापातक करी तो जातो नरकपुरी, अनंत युगे दुःख भारी भोगणे प्राप्त होतसे। जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरककुंडातुनी, त्याला वृक्षवेली शिळायोनी सप्तलक्ष वर्षे लाभते, त्यानंतर किडामुंगी जीवयोनी 7000 वर्षे कष्ट भोगुनी, पशुपक्षादी अनेक जन्म घेवुनी दुःख भोगी अपार। हे शिवाचे भाषण ऐकुनी काळ भैरव घाबरला मनी, म्हणे मुक्त भावया पापातुनी काही उपाय सांगावा। शिव म्हणे मग त्यासी एक उपाय सांगतो तुझसी, पृथ्वीवरील ती वाराणसी अविमुक्त ते क्षेत्र असे, त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करिती रात्रंदिन, त्या सर्वांचे नामाभिधान ऐक आता सांगतो। दुर्गा उभी दक्षिणेला, अंतरेश्वरी नैऋत्येला, अंगारेश्वरी पश्चिमेला सुसज्ज असे सर्वदा। भद्रकाली असे वायव्येला, भीमचंडी उभी उत्तरेला, महामत्ता ईशान्य दिशेला क्षेत्ररक्षण करीतसे। ऊर्ध्वकेशी सहित शंकरी पूर्व दिशेचे रक्षण करी, अधकेशी आग्नेय कोणावरी लक्ष ठेवी अखंडित। ऐसे ते काशी क्षेत्र जाण भूलोकी असे पवित्र पावन, तेथील पंचगंगेत करिता स्नान पापक्षालन होतसे। देवदेवता यक्ष किन्नर नागसिद्ध आणि विद्याधर, पिशाचे आणि नारी नर होती पापमुक्त तिथे। त्या क्षेत्री तू जाशील जेव्हा, पापमुक्त तू ही होशील तेव्हा, वंद्य होवुनी सर्व देवा सुखे तेथे राहशील। घ्यावयासी आता प्रायश्चित्त कापलेले मस्तक घे हातात, काशीला जा भिक्षा मागत पापमुक्त भावया। ऐसे बोलुनी क्षणात कैलासपती झाले गुप्त, काळ भैरव तिन्ही लोकात भ्रमण करू लागला। तो पुढे पुढे चाले जरी महापातक त्याचा पाठलाग करी, येता वाराणसीच्या वेशीवरी पाप तेथेच थांबले। काळ भैरव प्रवेशिता काशी क्षेत्री, हातातील शीर पडले खालती, त्या स्थळा कपाल मोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले ते। काळ भैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल, दैवत थोर काशीतील सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो। आधी दर्शन काळ भैरवाचे, नंतर श्री काशी विश्वेश्वराचे, ऐशा परी वागती तयाचे सकल पाप जातसे। कार्तिक मास तो पवित्र, वद्य अष्टमी पवित्र फार, काळ भैरवाचा अवतार शुभ दिनी त्या जाहला। कोणती ही अष्टमी चतुर्दशी रविवार किंवा मंगळवार दिवशी, शरण जावे काळ भैरवासी करावी पूजा प्रार्थना। तो होतो प्रसन्न जाला, दुःख चिंता नसते त्याला, अशुभ अमंगल जाते लयाला सकल सिद्धी लाभती। होते इच्छित दीर्घायु संतती, मिळते स्थावर जंगम संपत्ती, काळ भैरवाचे महात्म्य किती आणि कैसे वर्णावे। शत्रु भय आणि चोर भय समूळ निश्चये नष्ट होय, म्हणूनी तयाचे जपाय धरावे भक्ती भावाने। वैभव शिखरी भक्त चढे दिनोदिनी लौकिक वाढे, त्यासी पाहता काळ दडे काळ भैरवाच्या धाकाने। राजलक्ष्मी आणि राजमान्यता मिळे समाजात मानमान्यता, काळ भैरवाच्या सत्यभक्ता उणे न पडे काहीही। स्कंद स्वामींचे भाषण ऐकुनी समाधान पावले अगस्ती मुनी, काळ भैरव स्मरण करीत मनी स्वस्थानी गेले आनंदे। यास्तव जोडुनी दोन्ही हस्त म्हणावे काळ भैरव वरद स्तोत्र, जपावा काळ भैरव मंत्र निशिदिनी मनी अखंड। ऐसे करील जो सहा मास काळ भैरव प्रसन्न होईल त्यास, देव भक्तांचा होतो दास स्वयं सिद्ध सत्य हे। कोणी रंक असो वाराव हृदयी धरुनी दृढ भाव, प्रार्थना करिता काळ भैरव धावुनी येई संकटी। सदा ठेवुनी सद्वर्तन करिती जे काळ भैरव स्मरण, तयासी साक्षात शंकर भगवान प्रत्यक्ष दर्शन देतसे। भैरवाचे कराया पूजन चिंतन, काळ वेळेचे नसे बंधन, स्त्री पुरुषांनी त्यासी निशिदिन भक्ती भावे भजावे, घरी दारी कचेरीत वाटेत किंवा प्रवासात, नामस्मरण करावे अखंडित तेणे कल्याण होतसे, काळ भैरव होता प्रसन्न, पळते पाप आणि दैन्य, मिळते विपुल धन धान्य ऐसे सामर्थ्य तयाचे, अघोरी विद्या मंत्र तंत्र शक्ती भैरव भक्तासी कधी न बाधती, स्तोत्र हे जेथे पठण करीती तेथे भूते खेते न राहती, काळ भैरवासी नित्य स्मरता बंदिवासातून होते मुक्तता, येते हाती राजसत्ता ऐसा समर्थ देवतो, ओम असितांग भैरवाय नमः, ओम रुरुभैरवाय नमः, ओम चंडभैरवाय नमः, ओम क्रोधभैरवाय नमः, ओम उन्मत्तभैरवाय नमः, ओम कपालीभैरवाय नमः, ओम भीषणभैरवाय नमः, ओम संहारभैरवाय नमो नमः, ओम महाकाळा महाकोशा महाकाया विश्वप्रकाशा मत्ता महेशा सर्वेशा काळभैरवाय नमो नमः, संहाररूपा खट्वांगधारका कंकाळा पापपुण्यशोधका सुराराध्या तापहारका काळभैरवाय नमो नमः, लोलाक्षा लोकवर्धना लोस्या प्रिया श्वानवाहना भूतनाथा भूतभावना काळभैरवाय नमो नमः, हे श्री देवाधिदेवा कराल वदना काळभैरवा, कृपाशीर्वाद नित्य असावा पदीलीन जाहला, कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यासी दीर्घायुष्य आरोग्य शक्ती, बुद्धी कीर्ती संपत्ती देवुनी वंश वाढवी, जाऊ आम्ही जेथे जेथे कार्यसिद्धी होवो तेथे, मनी कुविचार भल भलते येऊ नको देऊ तू, मिलिंद माधव याच साठी तुझा पायी घाली मिठी, अपराध पापे कोटी कोटी क्षमा त्यांची करावी, घरी नांदो सतत शांतता पडू नये कशाची कमतरता, योगक्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे, शके 1897 माघमासी कृष्ण पक्षी चतुर्दशी महाशिवरात्रीसी ग्रंथ पूर्ण झाला हा, श्री काळभैरवार्पणमस्तु, शुभम भवतु, काळभैरववरदस्तोत्र ग्रंथ संपूर्ण।